डायरेक्टर्स डायरी 6 जुलै 2007 साठी. काय पांढऱ्या पायाची सून घरात आणली रो बाबूराव तुम्ही, हा अहो एका पाठोपाठ एक अशा 3 पोरीच जन्मल्यात की हो. अव्वांशाला देवा तो कुठनं आणायचा म्हणतो मी, हा हे असली कसली सूनबाई हो, हा पोरीच जन्मत्यात समद्या. नाही नाही, त्या शंकराला म्हणाव लग्न कर दुसरं. मित्रांनो, मुलगा न होणाऱ्या एका स्त्रीविषयीच्या या भावना तुम्ही ऐकल्यात, आणि मला असं वाटतं की सर्वत्र हीच कारुण्याची परिस्थिती आज देखील अस्तित्वात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतो जरा विचार करा बरं. मुलगा न होणाऱ्या स्त्रीला तुम्ही पांढऱ्या पायाची म्हणाल? मुलगा होत नाही हा दोष कुणाचा, पुरुषाचा की स्त्रीचा? विचारात पडलात की नाही? कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल की मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं, स्त्रीचा त्यात कुठलाही दोष नसतो. आपण अगदी सोप्या शब्दामध्ये हे समजून घेऊया. म्हणजे मी एका डॉक्टरांच्याकडे जाऊन हे सर्व अगोदर समजून घेतलं, आता ते तुम्हाला सांगतोय. जन्माला येणारं बाळ मुलगा होणार की मुलगी हे कोणत्याही औषधानं, मंत्रतंत्रानं, व्रतवैकल्यानं, नवसानं ठरत नाही, तो केवळ योगायोग असतो. आता असं बघा, माणसाच्या जननपेशीमध्ये रंगसूत्राच्या 23 जोड्या असतात. लक्षात आलं? माणसाच्या जननपेशीमध्ये रंगसूत्राच्या 23 जोड्या असतात. त्यापैकी 22 जोड्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये सारख्या असतात. बघा आता गंमत, स्त्रियांमध्ये 23वी जोडी क्ष आणि क्ष अशी असते, तर पुरुषांमध्ये 23वी जोडी क्ष आणि य अशी असते. लक्षात आलं तुमच्या? या जननपेशींचं अर्धविभाजन होतं, म्हणजे एका जननपेशीच्या 2 जननपेशी तयार होतात. त्यामुळे स्त्रियांमध्ये 22 एकेरी रंगसूत्र अधिक क्ष अशी एक जोडी तयार होते, आणि दुसरी जोडी तशीच तयार होते. पुरुषांमध्ये मात्र एका पेशीमध्ये 22 एकेरी रंगसूत्र अधिक क्ष आणि 22 एकेरी रंगसूत्र अधिक य असं विभाजन होतं. आता पुरुष बीज आणि स्त्री बीजाच्या संयोगाच्या वेळी जर स्त्रीकडील 22 अधिक क्ष आणि पुरुषाकडील 22 अधिक क्ष असा संयोग झाला तर होणारं बाळ मुलगी असतं. मित्रांनो बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, पुरुष बीज आणि स्त्री बीजाच्या संयोगाच्या वेळी जर स्त्रीकडील 22 अधिक क्ष आणि पुरुषाकडील 22 अधिक क्ष म्हणजे दोन्हीकडे क्ष कॉमन आहे बरं का, असा संयोग झाला तर होणारं बाळ मुलगी असतं. स्त्रीकडून 22 अधिक क्ष आणि पुरुषाकडून 22 अधिक य अशी जोडी आली तर होणारं बाळ मुलगा असतं. काय मित्रमैत्रिणींनो, लक्षात येतंय का? अहो याचा अर्थ साधा आहे. याचा अर्थ मुलगा किंवा मुलगी होणं हा स्त्रीचा अजिबात दोष नाही, कारण स्त्रीकडून येणारी रंगसूत्राची जोडी ही ठरलेली आहे. म्हणजे 22 अधिक क्ष, त्याच्यामध्ये अजिबात बदल नाही. पुरुषाकडून कोणती जोडी येणार म्हणजे 22 अधिक क्ष का 22 अधिक य यावर त्या अपत्याचं लिंग ठरू शकतं. अर्थात पुरुषाच्या सुद्धा हे अजिबात हातात नाही, ही ठरवून करता येण्यासारखी गोष्ट नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. या संदर्भामध्ये स्त्रियांना जो मानसिक त्रास देण्यात येतो किंवा मुलगा होत नाही म्हणून स्त्रीची जी अवहेलना होते त्यात स्त्रीचा अजिबात दोष नाही हे आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल. तेव्हा श्रोते हो, आपल्या गावाला या कारणासाठी कुणा एखाद्या स्त्रीचा जर छळ होत असेल तर आपण शिकल्या सवरलेल्यांनी हे अगोदर समजून घेतलं पाहिजे, आणि ही सगळी माहिती संबंधितांना समजावून सांगितली पाहिजे की मुलगा आणि मुलगी होणं हे सर्वस्वी 100% पुरुषावर अवलंबून असतं, स्त्रीवर नाही.